नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसनं माघार घेतली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली, त्यामुळे सामंजस्य आणि संवादाची भूमिका घेत पक्षानं हा निर्णय घेतल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. या निर्णयानुसार काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. भारताचं ग्रीन आशा नावाचं एलपीजी वाहून आणणारं जहाज होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार करून आज मुंबईजवळ जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या बंदरात दाखल झालं. त्यात 15,400 टन एलपीजी आहे. इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध सुरु झाल्यापासून जेएनपीए बंदरात आलेलं हे पहिलंच एलपीजी वाहू जहाज आहे. जहाज आणि त्यावरचे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत किमान आधारभूत खरेदी योजनेत पूर्वनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्र सरकारनं 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यांनी खरेदी केलेला साठा पुढच्या खरेदी हंगामापूर्वी वितरित करावा, तसंच हा मका वापरायोग्य असल्याचं गुणवत्ता प्रमाणन आवश्यक आहे, अशा सूचना केंद्रानं दिल्या आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 931 अंकांची घसरण झाली आणि तो 76,632 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 222 अंकांची घसरण नोंदवत 23,775 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.